आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. नागपुरातील परंपरागत बडग्या मार्बत उत्साहात हजारोंच्या संख्येनं नागरिक झाले सहभागी. आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी यांचे रस्ते अपघातात निधन. आता सविस्तर बातम्या. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दुसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्तानं देशाला संबोधित करत होते. गेल्या काही काळात अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख आणि भविष्यातल्या मोहिमांचा सुतोवाच करताना ते म्हणाले,
2 साल पहले ही भारत पहला ऐसा देश बना था जिसने चंद्रमा के साउथ पोल पर पहुंचने का इतिहास रचा. हम स्पेस में डॉकिंग अनडॉकिंग की क्षमता रखने वाले दुनिया के 4th देश भी बन गए हैं. जल्द ही आप सब वैज्ञानिकों की मेहनत से भारत गगनयान की उड़ान भी भरेगा और आने वाले समय में भारत अपना स्पेस स्टेशन भी बनाएगा.
आर्यभट्ट ते गगनयान ही या वर्षीची या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना असून यात भूतकाळाचा आत्मविश्वास आणि भविष्याचा संकल्प आहे असं ते म्हणाले. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असून कृषी, मासेमारी, आपत्ती व्यवस्थापन, कनेक्टिव्हिटी इत्यादी क्षेत्रांमध्ये हे क्षेत्र मोठं योगदान देत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गेल्या 11 वर्षात अंतराळ क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांची माहिती त्यांनी दिली. या क्षेत्राची दारं खासगी क्षेत्रासाठी उघडल्यामुळे सध्या 350 स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत असं मोदी म्हणाले. पुढच्या 5 वर्षात अंतराळ क्षेत्रातले 5 युनिकॉर्न उभारायचं आणि प्रत्येक वर्षी 50 रॉकेट्सचं प्रक्षेपण करायचं ध्येय ठेवावं असं त्यांनी सुचवलं. त्यासाठी या क्षेत्रात अत्याधुनिक सुधारणांची गरज असून त्या पूर्ण करायचा सरकारचा उद्देश आणि इच्छाशक्ती आहे अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 नुकतंच संमत केलं असल्यानं आता याचं कायद्यात रुपांतर होईल. गेमिंगमुळे सातत्यानं एकाच ठिकाणी बसून राहणे, शारीरिक हालचालीत कमी आणि संबंधित आजारांची शक्यता यावर आहार तज्ज्ञ मेघना कुमरे यांनी आकाशवाणीसोबत संवाद साधला.
याच्यामुळे काय होतं की ते एका जागेवर बसतात, त्यांची सेंट्रल ओबेसिटी वाढतं, त्यांचं BMI वाढतो, त्यांचं फॅट पर्सेंटेज वाढतं आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या डिसीजेसला ते स्वतःच आमंत्रण देतात. फॉर एक्झाम्पल, जर खूप वेळ बसत राहिले तर त्यांचं फॅटी लिव्हर, जे नॉन अल्कोहोलिक आहे, म्हणजे जे सेंट्रल ओबेसिटीमध्ये वाढतं ते वाढणार. त्यांचं कॅन्सर पेशंटचे चान्सेस जास्त वाढणार. त्याच्यानंतर त्यांची फिटनेस लेव्हल कमी होणार. त्यांना पुढे जाऊन जे काही फिटनेस लेव्हल प्रत्येक ठिकाणी लागतं की तुमची कॅपॅसिटी काम करण्याची ती कमी होणार. आणि त्याच्यामुळे हायपरलिपिडेमिया, हार्ट पेशंट, डायबिटीज हे सगळ्यांसाठी कारणीभूत असलेलं ओबेसिटी डेफिनेटली वाढणार.
हे विधेयक स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया कुमरे यांनी दूरध्वनीवरून दिली आहे. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. 29 महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना आज नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून ते 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत याविषयी हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या हरकती आणि सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालय इथे सादर करता येतील. हरकती आणि सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे असं मनपातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 100 वर्षांची संघ यात्रा नवे क्षितिज या शीर्षकाखाली एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला 26, 27 आणि 28 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दिल्लीच्या विज्ञान भवन येथे संपन्न होणार आहे. या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचा आढावा, वर्तमान भूमिका आणि भविष्यातील दिशादर्शन या सर्व पैलूंवर या व्याख्यानमालेत प्रकाश टाकण्यात येणार आहे. अमेरिका भारत यांच्यातील संबंध व्यापार धोरणावरून तणावपूर्ण असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसचे सध्याचे संचालक सर्जिओ गोर यांना भारताचे राजदूत म्हणून घोषित केलं आहे. सर्जिओ गोर यांना दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणूनही नियुक्त करण्यात आलं आहे. भारतावर लादण्यात आलेल्या मोठ्या शुल्कादरम्यान ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. मेक अमेरिका ग्रेट अगेन हे मिशन गौर पुढे नेतील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर इथं तान्हापोळानिमित्त 144 वर्षांची परंपरा असलेली काळी आणि पिवळी मारबत बडगा मिरवणूक काढण्यात आली आहे. इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत म्हणत हजारोंच्या संख्येनं लोकांनी मारबत मिरवणुकीत सहभाग घेतला. पूर आपत्ती, महागाई, अमेरिकेचे वाढीव टॅरिफ इत्यादी ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य करणारे फलक यावेळी दाखविण्यात आले. सर्वप्रथम मोठी पिवळी मारबत जागनाथ बुधवारी येथून निघून गोळीबार चौक मार्गे मस्का 7 या चौकातून नेहरू पुतळा इथं पोहोचली. या ठिकाणीच नेहरू पुतळ्यालगत असणारी काळी मारबत नेहरू पुतळा चौकात पोहोचली. तसंच लहान पिवळी मारबत ही सुद्धा गोळीबार चौकातून मस्का 7 मार्गे नेहरू पुतळा चौक इथं आली. परंपरेप्रमाणे दरवर्षी मोठी पिवळी मारबत आणि काळी मारबत यांची नेहरू पुतळा चौक येथे भेट झाल्यानंतर तिन्ही मारबत शहीद चौकात मार्गक्रमण करतात. मारबतमुळे अनेक रस्त्यांची वाहतूक वळती करण्यात आली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तत्पूर्वी बैलपोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली. घरोघरी त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक हरिराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा आज पहाटे रस्ते अपघातात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर जवळ हा अपघात झाला. प्राध्यापक हरिराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान आणि तत्वज्ञ होते. राज्यपाल आणि कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संस्कृत भाषेसाठी निष्ठेनं झटणारा एक संशोधक, अभ्यासक आणि उत्तम प्रशासक गमावला आहे असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्राध्यापक हरिराम त्रिपाठी यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील आठवड्यापासून अर्थात 25 ऑगस्टपासून वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. या दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान 27 ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज आणि उद्या हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान भारत वेगानं विकसित करत असून लवकरच गगनयान अंतराळात झेपावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यभरातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांची प्रारूप प्रभागरचना जाहीर. नागपुरातील परंपरागत बडग्या मारबत उत्साहात हजारोंच्या संख्येनं नागरिक झाले सहभागी आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरिराम त्रिपाठी यांच्या आणि त्यांच्या पत्नी यांचे रस्ते अपघातात निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.